श्री राम। श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 37वा श्लोक आहे। सदा चक्र आकाशी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी। एक उदाहरण देत आहेत संत, पुष्कळ वेळेला अशी बरीच उदाहरणं देतात आणि मग वर तैसा असं म्हणतात। ज्ञानेश्वरी तर अशी पुष्कळ उदाहरणं दिलेली आणि मग शेवटी तैसा, म्हणजे तैसामध्ये त्यांना जे काही सांगायचं किंवा सिद्धांत मांडायचा तो ते मांडतात आणि त्याला उदाहरण देतात एकत। तसं इथं पहिल्या चरणामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलं आहे, सदा, सदा याचा अर्थ नेहमी, काल आज असं नव्हे। काय होतं? चक्रवाकाशी मार्तंड जैसा, ज्याप्रमाणे हे चक्रवाक पक्षाचं झोडपं आहे, ते संध्याकाळी, संध्याकाळ झाल्यानंतर नदीच्या दोन्ही काठाला दोन आहेत, विरह आहे झालेला, अंधार असल्यामुळे त्यांना एकत्र येता येत नाही आहे। अशा वेळेला सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा ते जे जोडपं आहे पक्ष्यांचं ते एकत्र येतं, जे त्यांना संकटातून रक्षण करायला सूर्य जसा तिथं कारणीभूत होतो तसा। पुढे म्हटलाय त्याने, उडी घाली तो संकटी स्वामी तैसा, तसा हा स्वामी भगवंत कशासाठी संकटी, कुणाचं संकट? भक्ताचं संकट। भक्तावर जर काही संकट येत आहे असं दिसलं तर उडी घालं तो म्हटलेला आहे, सावकाश जात नाही, बोलावणं आलेलं आहे, जाऊ सावकाश, आजच काय करायचं आहे, उद्या गेलं तरी चालेल, अपॉइंटमेंट घेतली का, आज सुट्टीचा दिवस आहे, असलं काही नसतं। त्याला रात्र दिवस काळ कुठं नाही, स्थळ नाही, जिथं कुठं, गजेंद्र मोक्षाची गोष्ट आपल्याला माहिती असेल, अनेकांची जे जे भक्त होऊन गेले त्यांची, त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात अशी संकटं आली आणि त्या त्यावेळेला भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने तिथे आविर्भूत झालेले आहेत आणि त्याला संकटातून त्यांनी राखलेलं आहे। म्हणून शब्द इथं जो आहे तो उडी घाली असं म्हटलेलं आहे। द्रौपदीच्या वेळेला आपण बघितलं, वस्त्रहरणाच्या वेळेला सर्वांना त्यांनी आवाहन केलं, काही कोणी मदतीला आलं नाही, कारण काही काही असो, शेवटी त्यांनी दोन्ही हात सोडले आणि दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारल्या। त्या क्षणाला भगवंत तिथं आविर्भूत झाले आणि तिची लाज राखलेली आहे। अशी अनेक उदाहरणं आहेत। इतकं असूनसुद्धा आपण भक्ती का करत नाही कळत नाही। वास्तविक भक्ती करायला पैसे पडत नाहीत, काही कष्ट करावे लागत नाहीत, पण भक्तीचं महात्म्य काय आहे हे लक्षात येत नाही। पण पुष्कळ भक्त आपण पाहतो परिस्थितीनं गांजलेले असतात, तुकोबांचं बघितलं आपण, समर्थांनी किती कष्टाने दिवस काढले, सगळ्याच संतांचं आपण जर बघितलं त्यांना ते कष्ट वाटलेच नाहीत। जनाबाई मोलकरीण दळण दळणारी, धुणी भांडी करणारी, पण तिचा देखील भाव असा, मी नाही तोच करतो सगळं आणि तोच करतो, ह्याचा अर्थ देखील बारकाईने आपण लक्षात घ्यावा, तोच माझ्या अंतःकरणात आहे आणि ह्या देहाकडून तो ते सगळं करून घेतो आहे, त्याच्यामध्ये मी कुठं नाहीच आहे। एक देह आणि एक ते चैतन्य, चैतन्य देहाला कार्यान्वित करत आहे आणि देह काम करतो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मी करतो असं म्हणायला वाव आहे का? पण लोकांचं अज्ञान इतकं आहे की बारीक सारी गोष्ट झाली तरीसुद्धा मी केली, माझ्यामुळे झाली, आणि हा अहंकार देवाला अजिबात आवडत नाही। परमेश्वराची कृपा जर व्हायला हवी असेल तर पहिल्यांदा हा अहम लांब ठेवला पाहिजे, नाम नाही घालवूनच दिला पाहिजे, आणि तूच काय तो आहेस, मी नाही, असा भाव सारखा अंतःकरणात राहिला पाहिजे। आपण तोंडाने म्हटलं तरी आत पुन्हा अहम राहतोच, माझ्यासारखा भक्त कोणी नाही, आला का पुन्हा बाप? म्हणजे हा अहंकार गेला असं आपण म्हटलं तर तो जात नाही। म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे पुढच्या वेळीमध्ये, हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी, हरिभक्तीचं महात्म्य नगाऱ्यावर गरजून सांगितलेलं आहे की हरिभक्ताचं वैभव काय, सर्वात श्रीमंत कोण असं जर विचारलं हरिभक्त, तो जर खरा असेल तर सगळं भगवंताचं ऐश्वर त्याला प्राप्त होतं. ह्याचा अर्थ खरं सांगायचं म्हणजे त्याला काही नकोच असतं. तो इतका विरक्त झालेला असतो की त्याला जे काही हवं आहे अत्यंत आवश्यक ते आपोआपच भगवंताकडून पुरवलं जातं. आणि त्याला स्वतःला आमची एक इच्छा, कसली कामना, कसली वासना, कसली ईषणा हे काहीही नसतं. मला एक तू पाहिजेस, बस बाकी काही नाही. म्हणून हरिभक्ताचं महत्त्व हे सगळीकडे गरजून सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात पुन्हा शेवटचं चरण, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. हे सगळं लक्षात घेऊन जो दास्य भक्ती करणारा दास आहे त्याची उपेक्षा कधीही करत नाही. पुढे एका ठिकाणी भक्ताभिमानी असा शब्द आलेला आहे, इथं दासाभिमान आला आहे. पण दासाचा अर्थसुद्धा नवविधा भक्तीतली श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्य भक्तीपर्यंत दास्य करायचं आहे आणि सख्यामध्ये त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, त्या पातळीवर यायचं आहे आणि आत्मनिवेदनात संपूर्णच मिळून जायचं आहे. मी पूर्णपणे गेलेला आहे आणि फक्त तोच राहिला आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती झाल्याशिवाय त्या भक्ताला पूर्णत्व येत नाही. त्याच्याशी मिळून जायचं आहे आणि पुन्हा वेगळेपणाने ज्ञानोत्तर भक्ती करायची आहे. तू धनी मी चाकर, तू देव मी भक्त, म्हणून पुन्हा भक्ती करायची. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती हे दोन्ही पाहिजे आहे. मी तर त्याने म्हटलेलं आहे त्याप्रमाणे नुपेक्षी कदा, कधीही. त्यावेळेला असं झालं, ह्यावेळेला असं झालं नाही. मातामधी बाळक असे असं म्हटलं आहे, वेळ आली ताई देखील मुलाचा वध करेल, परंतु भगवंत आपल्या भक्ताचा कधीही दूर करणार नाही, त्याच्याकडे उपेक्षेनं पाहणार नाही, अखंड त्याच्या पाठीमागं आहे, आतच राहिलेला आहे, तेव्हा आणखी चिंता करायचं काय कारण आहे. म्हणून म्हटलं आहे, सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालतो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.